5000 वर्षांचं असतं आणि ह्या 5000 वर्षांमध्ये 4 युग असतात, सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलयुग असे 4 युग आहे। म्हणून आपण पूजेमध्ये स्वस्तिक काढत असतो। स्वस्तिकामध्ये प्रथम जो युग आहे तो सतयुग आणि लास्टचा युग आहे तो म्हणजे कलयुग। कलयुग संपता आणि सतयुग येता याच्या मध्यभागी एक छोटासा युग असतो, तो म्हणजे पुरुषोत्तम संगम युग। या पुरुषोत्तम संगम युगामध्ये स्वयं परमपिता परमात्मा या भूतलावर अवतार घेतात आणि परमेश्वराचं अवतार होऊन या सृष्टी रंगमंचकाला सुशोभित करतात, अर्थात पुनरुत्थान केलं जातं। हे स्वस्तिक जे आहे पुन्हा स्थापना, पुन्हा पालना आणि पुन्हा विनाश, हे सर्कल जन्म जन्मांतर वर्षानुवर्ष सतत चालत राहते, म्हणून याला म्हटलं जातं स्वस्तिक। स्वस्तिक अर्थात ज्याच्यामध्ये ज्या स्वस्तिकामध्ये स्वतःच अस्तित्व असत त्याला आपण स्वस्तिक म्हटलं जातं। आणि ते स्वस्तिक आपण देवासमोर काढतो, कारण की त्याच्यामध्ये आपल्या जन्माची कहाणी भरलेली आहे। अशा या 3 गोष्टी जगामध्ये अमर आहेत, अविनाशी आहेत, आत्मा, परमात्मा आणि सृष्टी चक्र। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण जी परमेश्वराला आठवण करतो, त्या ईश्वराच्या स्मृतीमध्ये ध्यान करतो, तेही अविनाशी आहे। देहधाऱ्यांची आठवण ही विनाशी आहे, परमेश्वराची स्मृती अविनाशी आहे। परमेश्वर हा अविनाशी आहे, म्हणून आपण मनामध्ये सदैव परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे, आपलं मन ईश्वराशी रममान केलं पाहिजे। खरं प्रेम, अविनाशी प्रेम हे परमेश्वराशी आपलं हवं आहे। ज्या व्यक्तीचं परमेश्वराशी प्रेम असतं ते कधीही तुटत नाही। देहधाऱ्यांवरती प्रेम जर आपण केलं तर ते प्रेम कधी तुटूही शकतं, कधी त्याला तडा जाऊ शकतो, पण परमेश्वरावरचं प्रेम हे अविनाशी प्रेम आहे। आपल्याला माहिती असणार आपल्या भारत देशामध्ये एक मोठे ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव होतं राजा भर्तृहरी। ते मोठे ऋषी कसे बनले? ज्या वेळेला त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एकदा ते आश्रमामध्ये आपल्या गुरूंकडे गेले होते आणि गुरूंना भेटण्यासाठी ते गेले असताना गुरूंना आपले सांगतात की गुरु महाराज, मला तुमच्याकडे आल्यानंतर खूप शांती वाटते, इथे बसल्यानंतर मला ध्यान करावंसं वाटतं। तेव्हा गुरु महाराज सांगतात, गुरु महाराजांना अजून तो एक गोष्ट सांगतो की महाराज, फक्त माझ्या प्रिय पत्नीमध्ये माझं खूप प्रेम आहे, पण माझं मन नेहमी असं म्हणत असतं की माझं मनाने मी ईश्वराला आठवण करू, पण ते काही शक्य होत नाही। तेव्हा गुरु महाराज त्यांना एक फळ देतात आणि सांगतात की हे वत्स, हे फळ तू खा आणि हे फळ खाल्ल्यानंतर तू खूप सुखी होशील, तुझ्या जीवनामध्ये खूप आनंद येईल, तुझं आयुष्य वाढेल, तू जीवनामध्ये सदैव निरोगी राहशील, तुला कुठलाही रोग होणार नाही, तू हे फळ जरूर खा। तेव्हा राजा भर्तुहरी गुरुदेवांना सांगतो की गुरु महाराज, मी हे फळ घरी जाऊन खाईल। आणि ते फळ तो घरी घेऊन येतो। घरी आल्यानंतर त्याला आपली प्रिय पत्नी आठवते की मी जर हे फळ खाल्लं खाण्यापेक्षा माझ्या पत्नीला मी का नको देऊ। म्हणून तो आपलं ते फळ, गुरुदेवांनी दिलेलं फळ, तो आपल्या पत्नीला देतो आणि पत्नीला सांगतो की तू हे फळ खा, आणि हे फळ खाऊन खाल्लंस तर तू खूप सुखी होशील, जीवनामध्ये तुला शांती मिळेल, तुझं आयुष्य वाढेल, तू निरोगी बनशील आणि तुझं जीवन सुंदर श्रेष्ठ बनणार। तू हे फळ जरूर खा, मी तुझ्यासाठी आणलेलं आहे। तेव्हा ती प्रिय पत्नी सांगते की महाराज, मी जरूर खाईल, थोड्या वेळाने खाईल, नंतर खाईल। तेव्हा थोड्या वेळानंतर राजा चालला जातो। त्या पत्नीच्या मनामध्ये विचार येतो की आपण हे फळ खाण्यापेक्षा आपलं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे, जो व्यक्ती ह्या शहराचा ह्या देशाचा सेनापती आहे, त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, तो मला खूप आवडतो, का नको मी त्याला फळ देऊ। म्हणून ती पत्नी ते फळ घेते आणि ज्याच्यावरती तिचं प्रेम असतं त्याला देते, सैनिकाला, सेनापती जो असतो त्याला देतो, देते ती आणि त्याला सांगते की तू हे फळ खा, तू खूप निरोगी राहशील, तुझं आयुष्य वाढेल, तुझ्या जीवनामध्ये सुख संपत्ती लाभेल, तू हे फळ जरूर खा। तेव्हा तो सेनापती तिला म्हणतो, मी जरूर खाईल, परंतु हे मी नंतर खाईल, राहू दे, आधी आपण बोलून घेऊया आणि नंतर मग मी हे फळ खाईल। आणि तो फळ ते घेतो आणि आपल्या जवळ बॅगेमध्ये ठेवून देतो। त्यानंतर तो तिथं जातो, तो रस्त्याने जात असतो, आपल्या घरी जात असतो, परंतु त्याचंही आपल्या एक राजाच्या दरबारामध्ये गाणं गाणारी, डान्स करणारी एक नर्तकी असते। त्या नर्तकीवरती त्या सेनापतीचं अत्यंत प्रेम होतं। ती नर्तकी त्या सेनापतीला खूप आवडायची आणि म्हणून ते फळ तो न स्वतः खाता ते फळ त्या नर्तकीला देतो आणि नर्तकीला सांगतो, तू किती सुंदर डान्स करते, तू किती सुंदर गाणं म्हणतेस, आम्हाला सर्वांना किती आनंद वाटतो, म्हणून हे फळ तू खा, हे जो फळ खाईल त्याला आनंद वाटेल, त्याचं आयुष्य वाढेल, तो निरोगी बनणार, सुखी शांत होणार। तर हे माझी नर्तकी, तुझ्याशी माझं प्रेम आहे, तू हे फळ खा, मी तुझ्यासाठी आणलंय। नर्तकी ते फळ घेते आणि आपल्या घरी जाते। दुसऱ्या दिवशी तिच्याकडे तिचं रात्री राजाच्या दरबारामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता। तेव्हा ती दरबारामध्ये जाते, कारण की त्या नर्तकीला माहिती असतं की मी हे फळ खाल्ल्याने जर निरोगी बनणार आहे, माझं जीवन सुखी शांत होणार आहे, तर त्याच्यापेक्षा जो माझा राजा ह्या प्रजेचं पालन करणारा आहे, आमचे पोट भरणारा आहे, आम्हा सर्वांना आनंद देणारा आहे, जीवन देणारा आहे, तर मी हे फळ मी न खाता माझ्या राजाला मी देते, तो राजा तर खरोखर प्रजेचा मायबाप आहे, मी ह्या राजाला देणार. आणि ती नर्तकी ते फळ घेऊन येते आणि राजाला देते. राजन, मी आज तुमच्यासाठी असं फळ आणलं आहे, तुम्ही आमचे पालन करता आहे, तुम्हीच राजा, आमच्या प्रजाचे मायबाप आहात, म्हणून राजा तुम्ही हे फळ खा आणि तुमचं जीवन निरोगी होईल, तुमचं जीवनामध्ये तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला जीवनामध्ये सुख संपत्ती लागेल आणि तुमचं आयुष्य वाढेल. राजा हा सगळा प्रकार ऐकत होता, त्या फळाला बघत होता आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळं चक्र फिरत होत आणि त्याला खूप खूप आश्चर्य वाटतं की कमाल आहे, मी तर हे फळ राणीला दिलं होतं, मग हे फळ ह्या नर्तकीकडे कसं आलं. राजा नर्तकीला विचारतो की हे नर्तकी, तुला हे फळ कोणी दिलं, तुझ्याकडे हे फळ कसं आलं. तेव्हा ती सांगते की राजन, मला माझ्या सेनापतीने हे फळ दिलं, त्याने मला खूप प्रेमाने हे फळ दिलं. तेव्हा राजा ते फळ घेतो आणि आपल्याजवळ ठेवतो. राजा थोड्या वेळाने सेनापतीला बोलवतो, सेनापतीला विचारतो की हे सेनापती, तुला हे फळ कसं मिळालं, तुला हे कोणी दिलं. तेव्हा राजा सेनापती सांगतो की मला हे फळ राणीने दिलं आहे, राणीला वाटलं की मी सेनापती आहे, आपल्या देशाचा संरक्षक आहे, म्हणून मी हे फळ खावं म्हणून मला राणीने दिलं आहे. नंतर तो आपल्या प्रिय राणीला विचारतो की राणी साहेब, तुम्ही हे फळ सेनापतीला का दिलं. तेव्हा राणी सत्य सांगते की राजन, माझं प्रेम सेनापतीशी आहे आणि म्हणून मी माझे प्रिय सेनापतीला हे फळ दिलं. ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राजा एकदम स्तब्ध होतो, त्याच्या अंगाचं कापरं होतं, त्याला जीवनामधला वैराग येतो, त्याला जीवन हे एक असह्य वाटू लागतं की ज्या व्यक्तीसाठी मी जीवनभर, ज्या व्यक्तीला, माझ्या प्रिय पत्नीला, राणीला मी जीवनभर आठवण केली, तिच्याशी मी निस्वार्थ प्रेम केलं, पण खरोखर ह्या जगामध्ये कुणाचंही अविनाशी प्रेम, सर्वांचं प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे, खरं प्रेम ह्या जगात कुणाचंही नाही, सर्व ह्या जगामध्ये स्वार्थी आहे. आणि त्याचं ज्ञानाचा तिसरा नेत्र त्याचा उघडतो आणि राजा आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुला सांगतो, गुरुदेव आज माझे डोळे उघडले आहे, आज माझ्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत जागली आहे, खरोखर हा संसार मिथ्या आहे, ह्या संसारावरती कुणावरही प्रेम करणं हे किती चुकीचं आहे, परमेश्वरा मी आजपासून तुझ्यावर प्रेम करणार, तुझ्याशीच माझं सर्व संबंध असणार. आणि खरोखर राजा भर्तृहरी खूप मोठा ऋषी होतो, तो खूप शास्त्रांचं ज्ञान ऐकतो, खूप खूप भक्ती करतो, परमेश्वराची आठवण करतो आणि आठवण करून आपल्या जीवनाला रंग देत असतो. म्हणजे बघा की ह्या विश्वामध्ये आपण शिकलो आहे, आपण कळलंच असणार आपल्याला की ह्या विश्वामध्ये खरं प्रेम परमेश्वराशीच केलं पाहिजे. परमेश्वराचं प्रेम हे अविनाशी प्रेम आहे, ईश्वराशी स्नेह हे खरं स्नेह आहे, अविनाशी प्रेम जर करायचं हे तर आपलं मन परमेश्वराला जोडा. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वस्तूला जर आपण प्रेम केलं तर ते काहीही कामाचं नाही, ते टिकणार नाही आहे, ते तुटणार प्रेम आहे, ते विनाश होणार प्रेम आहे. आणि म्हणूनच जो अविनाशी ईश्वर आहे त्याच्याशी आपले सर्व संबंध जोडले पाहिजे. आपण आत्मा पण अविनाशी आहोत आणि आपले पिताही अविनाशी आहेत. ते सर्वांचे सुख करता दुःख हरता आहे. त्या ईश्वराशी आपलं मन आपण जोडलं पाहिजे. म्हणूनच मग तो भर्तृहरी राजा मोठा विद्वान बनतो, ज्ञानवान बनतो. तसंच आपणही आपल्या जीवनामध्ये राहत असताना आपलं मन ईश्वराशी जोडलं पाहिजे, परमेश्वराशी आपलं मन लावलं पाहिजे. जर ईश्वराशी आपलं मन लागलं तर आपल्याला किती शांती मिळेल, किती सुख वाटेल, किती आनंद वाटेल आणि ते जीवन सार्थक होईल. भले ह्या विश्वामध्ये सर्वांशी तुम्ही स्नेहाने वागा, सर्वांशी प्रेमाने वागा, परंतु मनातलं पहिलं प्रेम, खरं प्रेम, आंतरिक दिलाचा मनाचा संबंध परमेश्वराशी जोडा. कारण की स्वतः ईश्वराशी जर आपलं प्रेम होणार, परमेश्वराशी जर आपलं प्रेम जुटलं तर आपोआपच आपलं सर्वांशी प्रेम जडलं जातं. परमेश्वराशी ज्याचं प्रेम त्याचं सर्व काही सुख आहे, त्याचे सर्व संबंध ईश्वराशी जडतात. दुसरं अविनाशी जे आहे ते म्हणजे आत्मा अविनाशी आहे. आत्मा ज्या वेळेला ह्या शरीरामधनं निघून जाते त्यावेळेला ती आत्मा कधीही मरत नाही. आत्मा ह्या अंतराळामध्ये चक्र लावत लावत जिथे आपल्या दुसरं शरीर आपलं तयार असतं तिथे आपली आत्मा प्रवेश करते आणि तिथे आपली आत्मा दुसरा जन्म घेते. म्हणजे प्रत्येक वेळेला आपले अनेक जन्म, अनेक आपले आई वडील वेगवेगळे आपल्याला मिळत असतात आणि त्या सर्वांशी संबंध आपल्याला जोडायचा, परमेश्वराशी जोडायचा आहे. जर ईश्वराशी आपले सर्व संबंध आपण जोडले तर मग कधीच आपल्याला दुःख येऊ शकणार नाही. त्यानंतर आपल्याला अविनाशी ज्ञान धनाशी प्रेम ठेवलं पाहिजे. जो व्यक्ती अविनाशी ज्ञान धन परमेश्वर जे आत्ता देत आहे त्याला आपण स्वीकार केलं पाहिजे. आत्ता हे तुम्हाला ज्ञान धन साधारण वाटत आहे परंतु उद्या हेच ज्ञान धन तुम्हाला याची खूप महती वाटेल. एकदा एका गावामध्ये काही लोक चालले होते रस्त्याने आणि रस्त्याने जाता जाता त्यांना गंगा पार करायची होती. गंगेला पाणी काही नव्हतं परंतु फक्त ह्या तीरावरून त्या तीरावर जात होते. मध्ये खूप दगड होते, दगड गोटे होते आणि ते दगड गोटे जे होते ते पायाला लागत होते. तेव्हा त्या नदी किनारी आवाज येतो आणि सांगतात, आवाज आल्यानंतर सांगितलं जातं की हे साधको, हे तुम्ही रस्त्याला जाणारी तुम्ही प्लीज सर्व माझे दगड सर्व वेचून घ्या, उद्या सकाळी हे दगड रत्न बनतील. उद्या सकाळी हे दगड हिरे बनतील. हे आवाज ऐकल्यानंतर तिथले जे राहंगीर होते त्यांना विश्वास काही बसेना, परंतु काही लोकांना वाटलं की चला आपण वेचून तर घेऊया, जे होतील तो होतील. म्हणून तिथले ज्यांनी काही काही लोकांनी चार पाच दगड उचलले, कोणी तिथले छोटे जे दगड होते गोटे होते कोणी एक पिशवी भरून घेतलं, कोणी एक पोता भरून घेतलं, तर कोणी हातामध्ये 5-6 दगड उचलले, तर कोणी एखादा उचलला आणि उद्या दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करू लागले. आणि खरोखरच दुसरा दिवस ज्या वेळेला उजडतो त्यावेळेला ते खरोखर जे दगड होते ते हिरे बनले जाते. तरी याचाच अर्थ वास्तव मध्ये हे ज्ञान जे आहे ते अविनाशी ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपण आता ऐकतो पण याची प्रचिती आपल्याला पुढे होणार आहे. जितकं जितकं आपल्याकडे ज्ञान धन असणार ते ज्ञान धन अतिशय श्रेष्ठ आहे, अविनाशी आहे आणि आपलं जीवन घडविणार आहे. म्हणून आपल्याला सदैव अविनाशी परमेश्वर, अविनाशी ज्ञान याचंच ध्यान केलं पाहिजे.
दररोज सकाळी ETV वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्माकुमारी.